सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे इन द स्पॉटलाइट.
नमस्कार, मी गिरीश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन.
किती धगधग व्हायला होतं रे तुझ्या समोर आलं की, म्हणजे मीच नाही, माझा माईकही घाबरतो तुला, माझं रेकॉर्डरही घाबरतं. आणि ते त्याने 2 मिनिटं पॉज घेतला की गिरीश कुलकर्णी समोर आलेला आहे. हाय गिरीश.
हाय श्रुती. जमते का मला? जमते तुझ्यासारखं? नाही, पण आता तू काय, तुम्ही शेवटी एक अदा जी काही असते ना, दॅट्स मिसिंग इन मी. सो हाय, नमस्कार, बरं वाटत तुला भेटून आणि तुझ्याशी बोलूनही मजा येणार आहे याची मला शंकाच नाही.
सो गिरीश, फर्स्ट ऑफ ऑल, जिथे तुझा जन्म झाला ते घर तुला आठवतंय का? ते कुठे होतं?
नाही, मला माझा जन्म परांडा नावाच्या गावात झाला, जिथे माझ्या वडिलांची बदली झाली होती. त्यावेळेस ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये होते, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या होत असत. आणि पैकी परांडा नावाच्या गावामध्ये असताना माझा जन्म झाला, तर त्यामुळे मला उस्मानाबादकर त्यांचा भूमिपुत्र मानतात. माझे सगळ्या जिल्ह्यातले लोक त्यांना असं वाटतं की मी त्यांच्याचला इथला आहे, कारण माझ्या वडिलांचं गाव जे आहे, म्हणजे माझं मूळ गाव खानदानाचं आमच्या, ते सोलापूर जिल्ह्यात आहे. त्यामुळे सोलापूरकर म्हणतात की हा सोलापूरचा पुत्र आहे. मग मी काही काळ डिप्लोमा इंजिनिअरिंगचा लातूरमधनं केला, त्यामुळे लातूरच्या लोकांना वाटतं मी लातूरचा आहे. बरं, माझा पूर्ण बाकी कार्यकाळ, आयुष्यकाळ, वयाच्या दुसऱ्या वर्षापासून मी पूर्ण वेळ पुण्यात आहे, सगळं शिक्षण पुण्यात झालं, त्यामुळे पुणे मी हाडकोर पुणेकर वाटतो मंडळींना. तर मी ग्रामीण याचा सिनेमा केल्यामुळे, तो विदर्भातल्या शेतकऱ्यांचा वगैरे, गाभरीचा पाऊस, त्यामुळे वैदर्भीय लोकांनाही माझ्याबद्दल आत्महत्या. तर एका परीने मला ते गाव घर काही आठवायची गरज वाटत नाही, कारण मी पूर्ण महाराष्ट्राचा आहे असंच एक फिलिंग आहे माझ्यामध्ये.
बरं, पण मला सांग की तुझे बाबा काय करायचे?
माझे बाबा रेव्हेन्यूमध्ये होते, ॲज आय सेड, ते नायब तहसीलदार म्हणून रिटायर झाले आणि पूर्ण वेळ ते शासकीय नोकरीमध्ये होते. किल्लारीच्या भूकंपात त्यांनी खूप काम केलं पुनर्वसनाचं, ते पूर्ण वेळ तिकडे 3-4 महिने तिकडे मुक्काम ठोकून होते त्या गावामध्ये, कारण तेव्हा ते औसा नगर परिषदेचे CEO होते. तर काही नाही, गव्हर्नमेंटमध्ये नोकरी करणे आणि सचोटीने प्रामाणिकपणे नोकरी केली आणि एक चांगले संस्कार आमच्यावर घडवले.
ऐका गिरीश कुलकर्णी ह्याच्या आयुष्याचा प्रवास एक्सक्लुसिव्हली माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत. आता मला माहिती की तू अनेक घरं बदलली जसं तू सांगितलंस, पण त्यातले जे तुला लक्षात राहिलेले शेजारी कोण?
हा नाही, मी अनेक घरं नाही बदलली, कारण मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला शिक्षणासाठी पुण्यामध्ये ठेवलेलं होतं, तर आम्ही आत्याकडे, मला माझ्या आत्यांनी वाढवलं आणि मी कसब्यामध्ये, कसबा पेठेमध्ये लहानाचा मोठा झालो. तर तिथे मौजेचा काळ होता, वाडा संस्कृती होती आणि त्या सगळ्यांमध्ये माझ्याबद्दल एक प्रकारचं कौतुक होतं, कारण मी एकूण दिसायलाही जरा थोडासा असा काय म्हणतात गोरा गोबरा होतो आणि उत्तम काय म्हणतात श्लोक म्हणणे, काय तुमचं गाणं म्हणणे वगैरे असले धंदे मी करत असे, तर त्यामुळे मी असं एक अत्यंत लोकप्रिय बालक होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला क्रिकेटचं वेड फार लवकर लागलं त्या अर्थाने, TV फारच कमी लोकांकडे होता तेव्हा, तर ती मंडळी फार, मी आल्यानंतर मला लहानपणीसुद्धा खूप आदर मिळायचा, असं हाडहाड करायचे नाहीत लोक, हे चले जा आता वगैरे असं काही व्हायचं नाही. सो आय वॉज ट्रीटेड विथ अ ग्रेट लव अँड रिस्पेक्ट. आणि लहानपणी मी खूप घुमाई होतो, म्हणजे अजिबात बोलत नसे, शांत बसून कोपऱ्यात ऑब्झर्व करत राहणे, कदाचित त्यामुळेच हे पुढे जाऊन ॲक्टिंग बिक्टिंगचं सगळं आलं की काय कोण असतो. ती ऑब्झर्वेशन्स आजही कामी येतात. माझ्या आत्याचं एक भजनी मंडळ होतं, त्यांना एक शिक्षक यायचे, संगीत शिक्षक शिकवायला, तर त्यामध्ये मी जाऊन भीमसेन जोशींची गाणी म्हणायचो, माझे माहेर पंढरी, आणि त्यामुळे मला भीमसेन, छोटा भीमसेन असा किताब मिळाला होता तेवढ्या एरियामध्ये लोकलाइज. तर सांगायचं कारण म्हणजे त्या सगळ्या अटेन्शनचं, त्या सगळ्या रिस्पेक्टचं मला कौतुक वाटत होतं, अप्रूप वाटत होतं, ते कदाचित मनात कुठेतरी रुजलेलं असावं.
आणि याच दरम्यान गिरीश सोबत असं काय घडलं की त्याला अभिनय या क्षेत्राची ओढ लागली? ऐका हा इंटरेस्टिंग किस्सा माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत.
अगदी लहान असताना 6व्या 7व्या वर्षी गणेशोत्सवामध्ये मी भर मांडवात वरती चढून काहीतरी संस्कृत श्लोक वगैरे म्हणले होते. हा, गीतेचा 15वा अध्याय म्हणला होता. हा, तर त्याचं कोण कौतुक झालं अर्थातच. आणि तेव्हा ज्या काही, म्हणजे मी एकटा समोर वरती उभा आणि मग ते टाळ्या बिळ्या खालून लोकांनी मारलेल्या, तर त्यांनी ते लाईमलाईटचं वेड की यार हे काहीतरी गंमतशीर आहे, आपण वर स्टेजवर असायचं आणि लोकांनी आपल्याला ऐकायचं आणि प्रतिसाद द्यायचा, आणि ती त्याची नशा कदाचित तेव्हापासूनच ती अंगात भिनली. अँड मग शाळेमध्ये खूप नाटकं केली, नाटकं केली म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थाने नाटकंही केली, म्हणजे मी इतक्या दांड्या मारल्या शाळेला की आमची शिक्षिका सगळ्या थकून जात असत. त्या म्हणत असत की रिश आता काय आहे तुझं, म्हणजे नवीन कुठलं आता तू सबब सांगणार आहेस. जेव्हा मी शाळेत असायचो तेव्हा खूपच एक तर हुशार होतो, अभ्यासातही हुशार होतो आणि सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये हुशार होतो. म्हणजे त्यामुळे ते सगळं धकून जायचं. खरं तर शिक्षकांना आवडायचं नाही की यांनी चांगलं जरा थोडं सिन्सिअरिटी ठेवली पाहिजे, यायला आलं पाहिजे. आणि माझं असं होतं की म्हणजे कुठलीही टेस्ट मॅच सुरू झाली की संपलं, म्हणजे मी दांड्याच मारायचो. मग टेस्ट मॅच पाच दिवस चार दिवस असं अक्षरशः, किंवा काय आज काय कंटाळा आला तर नाही जायचं शाळेत, नाही जायचो. पण शिक्षक घडवतात तुम्हाला, त्यांच्यामध्ये काहीतरी एक असायचं पारखी नजर की ते शोधायचं बरोबर कोणामध्ये काय गुण आहे. त्यामुळे मला त्यांनी फार प्रोत्साहन दिलं, योग्य त्या असं व्यासपीठांवर पाठवलं शाळेचं प्रतिनिधित्व करायला.
हे अगदी खरं आहे, माझा आवाज माझ्या स्कूलच्या प्रिन्सिपलने ओळखला होता. पण तुम्हाला माहिती आहे, गिरीश असं काहीतरी बोलला होता की त्याच्या वडिलांना तडक लातूरहून पुण्याला यावं लागलं. ऐका हा युनिक किस्सा माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत एक्सक्लुसिव्हली ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 रेड एफएम. बजाते रहो.
जसं लाहानपणी मलाही आठवतं की मला चेक्सचा एक फ्रॉक हवा होता आणि बाबांनी मला प्रॉमिस केलं होतं की हे बघ, तू जर ह्यावेळेस एवढे एवढे पर्सेंटेज तुला मिळाले तरच तुला तो मिळणार. आणि खरंच त्यांनी दोन चेक्सचे फ्रॉक आणलं तुझे, अजूनही माझ्या लक्षात आहेत. तुला असा कोणत्या गोष्टीसाठी वाट बघावी लागली होती का?
नाही, मला वाट माझे बाबा कधी येतील पुण्याला याची वाट बघायचो मी, खूप बघायचो वाट. कारण ते तिकडे असायचे त्यांच्या सर्व्हिसच्या गावी आणि आम्ही दोघं जण पुण्यात. कमतरता कशाची जाणवली नाही, अशी परिस्थिती सगळ्यांचीच, एकूण समाजाची जरा थोडीशी ओढगस्तीची असायची त्या काळी, फार काही असंही नसेल पण त्याचं कोणाला दुःखही नसायचं त्यामुळे. पण एकदा आमची सहल विमानाने मुंबईहून विमानाने परत येणार होती, म्हणजे मुंबईची सहल आणि परत येताना विमान प्रवास असं त्याच्यामधलं एक आकर्षण. ते टिपिकल तेव्हा तो एक ती सद्दी होती. तर मला दुर्दैवाने कुठल्या सहलीला फार जाता यायचं नाही, कारण त्याच्यात आर्थिक गोष्ट असायची आणि ते मला मान्यही होतं, ठीक आहे बाबा चालायचंच. पण हे विमान म्हणल्यानंतर मात्र माझ्या जाईन राहील. आणि मग मी फार लॉजिकली ते माझ्या आत्याला सातत्याने पटवून देत राहिलो की हे किती महत्त्वाचं आहे आणि ते मला जायलाच हवं. आणि जेणेकरून ती इतकी कन्व्हिन्स झाली की तिने मग हार प्रयत्न करून मला ते पाठवलंच. पण बाकी ओव्हरऑल मी कधी हट्ट नव्हता गेला. काही अजून एक मला स्टार्किंगली आठवत आहे, म्हणजे मी मला काही वेगळ्याच गोष्टींचं असं हे वाटतं. मी एकदा माझ्या पालकांना फार असा अगदी धक्का दिला होता की मला म्हणलं, मी म्हणलं मला मृत्यूचं फार आकर्षण वाटतंय, तर त्यामुळे ते घाबरलेलं की सगळं आमच्या आत्यावरती खूप घाबरली आणि त्यामुळे बाबा लगेच आले पटकन की काय झालं वगैरे. ते खूप चॉकलेटं बिस्किटं वगैरे म्हणजे असं खाऊ घेऊन आले. आणि आमच्या जवळच्या एक शेजारच्या आजी निवर्तल्या होत्या, तर मला असं वाटायचं की त्या आता वर गेल्या तर त्या कुठे काय असतील बुवा, मग नक्की तिकडे काय व्यवहार असतो ह्या सगळ्याबद्दल मग कसं जाणून घेता येईल, तर ते मेल्यावरच जाणून घेता येईल. तर म्हणून ते मृत्यूचं आकर्षण मला वाटतंय वगैरे असं मी म्हणल्यामुळे तर ते घरी फार आणि खूप बिस्किटं गोळ्या खायला मिळाले होते त्या निमित्ताने खाऊ.
बापरे, त्या काळात असा प्रश्न ह्याला पडावा. आणि म्हणूनच कदाचित खूप सिलेक्टिव्ह आणि युनिक रोल्स गिरीश नेहमीच करतो. चला आता माझी जायची वेळ झाली, त्यामुळे आता उद्या ऐका गिरीश कुलकर्णी याचा आयुष्याचा प्रवास. पण सध्या ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटताय त्याचा फीडबॅक मला नक्की कळवा ऑन facebook.com/rjshrutivredfm rjshrutiredfm या माझ्या फेसबुक पेजवर. अब मिलूंगे आपको कल इसी लोकेशन पर. टिल देन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.
Hi, I'm Kristen Bell, and if you know my husband Dax, then you also know he loves shopping for a car. Selling a car? Not so much.
We're really doing this, huh?
Thankfully, Carvana makes it easy. Answer a few questions, put in your VIN or license, and done. We sold ours in minutes this morning, and they'll come pick it up and pay us this afternoon.
Goodbye, Truckee.
Of course, we kept the favorite.
Hello, other Truckee.
Sell your car with Carvana today. Terms and conditions apply.